बालमित्रांनो, ऐकलत ना बाहुलीचं कौतुक? म्हणे हिला सारं काही कळतं, मोठी शहाणीच लागून गेली की नाही, पण उपयोग का? ती खेळायला येणार आहे का आपल्या बरोबर?
अगं राणी, त्या बाहुलीच्या नादी काय लागली आहेस? आज खेळायचं नाही का आपल्याला?
खेळायचं तर न खेळून कसं चालेल? खेळलं नाही ना तर अगदी शिक्षा झाल्यासारखं वाटतं बाई मला. खेळता खेळता गाणी म्हणायला तर खूपच गंमत वाटते. अक्कण माती चिक्कण माती म्हणत नाचायला किती मजा येते म्हणून सांगू? त्या गाण्यातल्या पाहुण्याच्या नाकाला विंचू डसला ना की हसता हसता नुसती पुरेवाट होऊन जाते, आणि आरशावर चोच मारणाऱ्या चिमणीची फजिती झाली की तिला खूप चिडवा असं वाटतं. कोंबडा पोपट हम्मा ससे भाऊ ह्यांच्याशी गप्पा मारायला तर खूपच आवडतं. मुलांनो मला सांगा बरं, पहाट झाली सांगतो कोण?
त्यांना कसं कळणार ते, तूच सांग ना ग त्यांना.
अरे बापरे, मलाच सांगायला पाहिजे नाही का? हा मग ऐका तर.
Okay.